We continue our study through the Gospel of Luke, and I hope it's been a blessing to you as we have discovered again and again the character of Christ and who He is. Last week we looked at Jesus' prayer and Jesus' question. But this week we look at Jesus' instruction about His suffering, and then Jesus' instruction about His disciples' suffering.
आणि यावेळेस आपण पाहणार आहोत की येशू ख्रिस्त स्वतःच्या दुःख सहनाबद्दल तो सूचना देत आहे, त्याचबरोबर त्याचे जे शिष्य आहे ते कशा प्रकारच्या दुःखातून जाते ते सुद्धा सांगितलेलं आहे.
And we see that the apostle Peter, he answered correctly when Jesus asked him, who do you think that I am?
आणि मग तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा विचारतो की तुम्ही कोण आहे, त्यावेळेस प्रेषित पेत्र जो आहे त्याने योग्य रीतीने उत्तर दिलेलं आहे की तो कोण आहे म्हणून.
And now that Peter has answered correctly, despite the popular opinion, despite the public version of their understanding of Christ, Peter goes against everything the culture says about Jesus and declares Jesus to be nothing else but the Messiah.
आणि तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी जे लोक होते, स्थानिक लोक, त्यांचे जे काही संस्कृती किंवा ते जे लोक आहेत, येशू ख्रिस्ताविषयी काय बोलत होते ही गोष्ट त्याने बाजूला ठेवून या सर्वांच्या विरोधात जाऊन त्याने सांगितलं येशू ख्रिस्त हा कोण आहे, ही गोष्ट त्याने बोलून दाखवली.
But as I said, now Jesus is going to prepare his disciples for the suffering that they have to be involved in.
आणि मग आता जर पाहिलं तर तुम्हाला समजेल की येशू ख्रिस्त दाखवत आहे त्याच्या शिष्यांना की आता पुढे जाऊन तुम्ही कोणत्या प्रकारच्या दुःख सहनामध्ये जाणार आहे त्याविषयी तो बोलतो.
This is a call to discipleship.
आणि मग तुम्ही जर पाहिलं तर याला आता आपल्याला म्हणता येईल की शिष्यत्वासाठी पाचारण.
And this is a subject that not many people like to share, no?
आणि मग हा जो काही विषय आहे तो विषय असा आहे की बहुतेक जे लोक आहेत त्यांना तो ऐकायला आवडत नाही.
The subject of suffering.
आणि मग हा विषय असा आहे तो दुःख सहनाचा विषय आहे.
And a lot has been written about this.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर याविषयी बहुतेक त्यांनी लिहिलेलं आहे.
Just this week I read an article about suffering.
आणि मग याच हप्त्यामध्ये त्यांनी एक लेख वाचला दुःख सहनाविषयीचा.
An article says, the recognition of suffering in the world is the first noble truth of Buddhism.
आणि मग त्या ठिकाणी जर असं म्हटलेलं आहे की जे काही बुद्धनिझम आहे त्यांच्याकडे पाहून जे जग आहे ते जग असं समजतं की त्यांच्यासाठी ती जी गोष्ट आहे ती श्रेष्ठ अशी आहे.
And Buddhism has one of the most radical systems of self-deliverance from suffering.
आणि मग तुम्ही जर पाहाल त्या ठिकाणी बुद्धनिझम जे आहे त्यांच्याकडे जे स्वतःचा आत्मत्याग जो आहे त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक मोठा त्यांच्याकडे उपाय आहे.
Buddhism sees suffering as a result of bad karma.
आणि मग बुद्धनिझम असं म्हणतं की जे काही तुम्ही वाईट कृत्य करता त्या वाईट कृत्याचं फळ हे तुम्ही दुःख सहन करता म्हणून आहे.
And suicide is even an acceptable form of transcending this suffering.
आणि मग लक्षात घ्या की ते म्हणतात की एवढंच नाही तर लोक आत्महत्या करत आहेत जेणेकरून ही जी काही दुःख सहन आहे तिथे बाजूला करतील ते टाळू शकतील.
The article went on to say, similar to the Buddhist, Hindu's view of suffering is punishment for sins committed in this life or the past life.
आणि मग ते म्हणतात की लेखामध्ये असलेलं आहे की बुद्धांप्रमाणे हिंदूमध्ये सुद्धा असं लिहिलं आहे की तुम्ही गत त्या ठिकाणी जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये जर तुम्ही पाप करत आहात त्या पापाचे परिणाम निष्पत्ती म्हणून तुमच्यावर दुःख सहनेत आहे.
The Hindus believe individual suffering is all part of good or bad karma. That is part of the cosmic cycle of birth, life, destruction, rebirth.
आणि मग तुम्ही जर पाहा या ठिकाणी जे काही जन्म मरण आणि जी प्रक्रिया आहे जे चक्र आहे त्या चक्रामध्ये जे काही तुम्ही पाप करता जे वाईट कृत्य करतात त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला या जगातून दुःखातून जावं लागतं अशा प्रकारे त्यांची शिकवण आहे.
And if you think about it, this is probably the motivating factor why they are 75 million people that come to a river to bathe themselves in the water.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर ही जी काही गोष्ट आहे ती गोष्टीची सत्यता आपल्याला वाचण्याची असेल तर आपल्याला समजेल की जवळपास 7.5 करोड लोक त्या ठिकाणी त्या गोदावरी नदीमध्ये का येतात हे आपल्याला दिसून येतात.
Another article that I read was saying that the Hindus believe this Kumbh Mela to be the golden opportunity to liberate themselves from all miseries and sufferings of life.
आणि मग त्या ठिकाणी एक लेखामध्ये असं लिहिलं आहे की जणू काही सुवर्ण संधी आहे महाकुंभ मेळा की ज्या ठिकाणी येऊन तुम्ही स्वतः स्नान करून जे काही तुमचे सर्व दुःख आहे त्यापासून तुम्ही स्वतः मुक्त करू शकाल.
So the motivating factor for these people to come to the Kumbh Mela is really to escape suffering.
आणि त्याच कारणामुळे हे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट प्रेरक ठरते आणि त्याच कारणामुळे ही कुंभमेळ्यामध्ये यासाठी येतात की जणू काही हे जे सर्व दुःख आहे त्याच्यापासून ते मुक्ती मिळू शकते.
And I believe that Kumbh Mela to be more auspicious than the normal Holi and Diwali festivals.
आणि तुम्ही जर पाहिलं तर हा कुंभमेळा जो आहे त्यांच्यासाठी दिवाळी आणि इतर जे काही सण आहे त्याच्यापेक्षा हा फारच विशेष प्रकारची अशी गोष्ट आहे.
बिकॉज इट इज दीज कुंभ मेले देयर आर दैट आर सेट दे कैन एक्चुअली ट्रान्सफर समबडी आउट ऑफ द सफरिंग साइकल ऑफ लाइफ एंड रिबर्थ.
आणि मग तुम्ही बघा की ज्या ठिकाणी ते असं म्हणतात की हा इतका जो पवित्र कुंभमेळा त्यांच्यासाठी आहे कारण की ते काय करू शकतात ते म्हणतात की या जन्मामध्ये जे काही दुःख आहे ते मी पुढच्या जन्मामध्ये किंवा पाठीमागच्या जन्मामध्ये टाकू शकेल अशा प्रकारची जी काही प्रक्रिया आहे मरण आणि जन्मन ही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते परावर्तन करू शकतात
असं नाही बिहाइंड रिलीजन.
आणि मग तुम्ही जर पाहिलं तर जे काही धर्म आहे त्या धर्माला धरून ते दुःख सण आहे अशा प्रकारचे बोलत असतात.
एंड जीसस क्राइस्ट टॉक्स अबाउट सफरिंग इन दिस टेक्स्ट दिस मॉर्निंग.
परंतु तुम्ही जर पाहिलं तर येशू ख्रिस्त सुद्धा या ठिकाणी आत्मत्याग जे आहे दुःख सण जे आहे त्याविषयी तो बोलतो.
सो लुक विथ मी इन लुक चॅप्टर 9.
आणि मग तुम्ही लुक टू शिवरमाचा 9 अध्यायाकडे बघा.
वी रीड फ्रॉम वर्स 21 टू वर्स 27.
आणि मग यावेळेस आपण 21 ते 27 वर्ष आपण पाहणार आहोत. मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावी वडील मंडळी मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे दिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याची अगत्य आहे. त्याने त्यात सर्वात म्हटले जर तुम्ही माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उठून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवात मुकेल तो त्याला वाचवेल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमविले किंवा स्वतःच नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचे पुत्र स्वतःच्या व तिच्याच्या पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. मी तुम्हाला खरे सांगतो की येथे उभे असणाऱ्या कोणी असे आहे की ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्याच मरणाचा अनुभव येणारच नाही.
If you take your notes this morning, the outline is very simple. From verse 21 to verse 22, we see Jesus' instruction about his suffering.
आणि मग तुम्ही जर नोट घेता तर अधिकार त्याची जी काही रूपेषा आहे ती फारच सोपी अशी आहे. 21 ते 22 वर्षांमध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच त्याच्या दुःखस्थानाबद्दलच्या सूचना.
And then from verse 23 to verse 27, we see Jesus' instruction about his disciples suffering.
आणि मग तुम्ही जर पाहा 23 ते 27 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने त्याचे जे शिष्य आहे ते कसे दुःखातून जातील त्याविषयी त्यांनी सांगितलेले आहे.
So now we come to the passage after the Lord's testing.
आणि मग लक्षात घ्या की आता प्रभूने त्यांना त्याच्या शिष्यांना एकदा त्यांची कसोटी पाहिलेली आहे कसोटी घेतलेली आहे आणि आता तो आता आपण अशा विचाराकडे आहोत.
Peter answers the Lord correctly and declares and proclaims that you are the Christ of God, the Messiah we have been waiting for.
आणि मग त्याच पेत्रांनी पाहतो तो म्हणतो की ज्या मसीहाची आम्ही वाट पाहत आहोत तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मसीहा तो आहे.
And you would think now at this point that this would be a good place to really start a movement of evangelism that would change the world. You think now the disciples have got the understanding of Jesus perfectly, this would be a good place.
आणि मग तुम्हाला असं वाटेल की आता सुवार्ता प्रचारासाठी शिष्यांमध्ये योग्य प्रकारची समज आली आहे आणि त्या कारणामुळे ते जाऊन जगामध्ये योग्य रीतीने सुवार्ता सांगू शकतील अशी एक प्रकारची पातळी निर्माण झालेली आहे.
But this is not what Jesus says.
परंतु लक्षात आहे की येशू ख्रिस्त ती गोष्ट इथे बोलत नाहीये.
Look at verse 21.
21 वचन बघा.
He warns them and instructs them not to tell this to anyone.
आणि तिथे म्हणतात की मग हे कोणाला करता कामा नये अशी त्यांना तो निक्षून आज्ञा करत आहे.
Now remember, this is already 2.5 years into their training, 2.5 years of the ministry of Jesus.
आणि तुम्ही जर पाहा तर जणू काही 2.5 वर्षापर्यंत येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर आणि येशू ख्रिस्ताची अधिकपर्यंत सेवा त्यांनी त्यांच्याबरोबर केली आहे.
They've already been sent out on their first couple of mission trips.
आणि मग त्यांची जी पहिलं मिशन कार्य आहे त्या मिशन कार्यावर त्यांना झाडण्यात आलेलं होतं ते वापस आलेले आहे.
And now Jesus is really bringing in the reins. He says, hold on. He says, be patient. Now is not the right time.
आणि मग आता तो जणू काही त्यांना सांगत आहे की तुम्ही थोडंसं थांबून राहा अजून योग्य वेळ नाही जाण्याची.
I know that you understand who I am, and there will be a time, but this is not the time for you to proclaim and tell others that I am the Messiah. And we see in the passage, the reason is that Jesus is telling them the plan now is this. The plan now is this. The plan is not for me to become king. The plan is for me to die. At the hands of the Jewish leaders. And you have to ask yourself why. Why would the Lord want to do this? Now remember, for so many years the Jewish people had been waiting for a Messiah. The idea of Messiah was not something Jesus invented. The Old Testament had prophesied about a Messiah. They were expecting a deliverer. And there were many false messiahs at this time as well. People who claimed to be the Messiah, people who claimed that they would deliver Israel from these Roman oppressors. And the reason was that even though they understood who the Messiah was, they didn't quite understand why the Messiah had come. The reason Jesus told them to stop, the reason Jesus told them not to tell people he was the Messiah, is because they didn't fully understand his mission. The Jewish people have been expecting a military leader. The Jewish people were expecting some leader who would deliver them from these filthy Gentiles that were occupying their holy land. And the people of Israel wanted nothing more than the Romans to leave the Holy Land. But Jesus knew that the Romans were not the problem. The Romans were not the problem. The Jews and the Gentiles, the slaves and the free, the male and the female, the oppressors and the oppressed, they were all the problem. The people thought, the Jewish people thought that, in fact, they were Abraham's children. They thought that they were good people. And that they thought they deserved God's blessing. But the Lord is really the Messiah who would come and save them from their sins, not from a government. See, the problem was they thought the other people were bad and they were good, that there was a line. But the Lord says, no, the line is in you. The line runs right through every human being. So he says to Peter, you have the who right, who is the Messiah, but you don't understand why I have come.
आणि जणू पेटर आणि मोशे सांगत आहे की मी कोण आहे ते तुला योग्यतेने कळलं आहे, परंतु मी या जगात का आलेलो आहे तुला योग्य रीतीने अजून नीट समजलं नाही.
Now Jesus talk about suffering.
आणि मग आता येशू ख्रिस्त जे काही दुःखचं आहे त्याच्याविषयी तो बोलत आहे.
He says, I have not come to kick the oppressor's ass, but instead I have come to suffer in your place.
आणि मग तो असं म्हणत नाही की जे काही घेतलेले आहे जे काही जात जुळून करत आहेत त्यांना मी बाजूला काढण्यासाठी आलो आहे, परंतु जे काही तुम्ही पापाच्या खाली आहात त्यांना मी
सोडवण्यासाठी आलो रिजेक्टेड बाय द मोस्ट रिस्पेक्टेड religious authorities in the day.
आणि मग ते म्हणत आहे की जे काही लोक तुमच्यावर जात जुळून करत आहेत त्यांना मी बाहेर घालण्यासाठी आलो नाही, परंतु जे तुम्ही लोक ज्या तुमच्यावर अशा प्रकारे दबावाने तुम्हाला जीवन जगावं लागत आहे, तुमच्यावर जे काही प्रसंग आलेले आहेत त्या गोष्टीपासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलेलं आहे.
That is try to imagine what was going on in the mind of the apostles at this time.
आणि मग तुम्ही लक्षात घ्या की त्या वेळेस जे प्रेषित लोक आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकी कोणत्या गोष्टी चालू असतील.
They had just confessed that Jesus was the Messiah. He is the Christ of God.
आणि त्यांनी आताच ही गोष्ट कबूल केली होती की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र मसीह आहे म्हणून.
They must have had some expectation from Jesus at this point.
आणि येशू ख्रिस्तापासून काहीतरी त्यांना आता अपेक्षा असती नाही का.
They must have thought, yes, now the deliverance is going to come. Now Jesus is going to ride into Jerusalem and deliver us from these And this was the truth. And Jesus was telling him, don't go around proclaiming the wrong idea.
And that time when Yeshua was saying that you have to go out and 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 go out.
The minute Peter says, you're the Messiah, Jesus says to Peter, you're right, but hold on.
आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की हो महाराज माहित आहे की तू जे बोलतोय ते बरोबर आहे मी नसी आहे म्हणून, परंतु तू फळावर थांब म्हणून.
शेअर बॅड न्यूज.
आणि मग तिथं आता एक वाईट बातमी आहे.
बॅड न्यूज इज गोना बी सफरिंग.
आणि मग तिथं तो सांगत आहे की आता तुला दुःखातून जावं लागणार आहे.
बॅड न्यूज इज गोना बी रिजेक्शन.
आणि मग त्यातून तो सांगत आहे की जर तुला नाकारलं जाईल.
बॅड न्यूज इज इट्स गोना बी कॉन्फ्लिक्ट.
आणि मग त्यावेळेस संघर्षाला तुला तोंड द्यावं लागेल.
ऑफिसर्स आर गोना टर्न इट बॅक ऑन अस. द प्रीस्ट्स आर गोना टर्न इट बॅक ऑन अस.
आणि मग त्यावेळेस अधिकारी लोक जे काही याचक लोक आहे ते सर्वजण तुमच्या पाठीमागे त्यांची पाठ करतील.
ऑल द रिलीजियस लीडर्स आर गोना लुक एट यू अँड लॉफ एट यू अँड कॉल यू अ फूल, कॉल यू अ लुनेटिक.
आणि मग सर्व यहुदी लोक जे आहे अधिकारी लोक जे आहे ते सर्वजण तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला जणू काही फसवेगिरी करणारे किंवा त्या ठिकाणी तुमची लज्जा करतील. आणि मग तिथं तो म्हणत आहे की तुम्ही थांबा म्हणून.
आणि कंट्रोल.
आणि मी सर्व गोष्टीवर नियंत्रण करणार
आहे. आणि
मग आता काही वेळ आली नाही.
They won't come at time.
आणि एक वेळ वेळ येणार आहे.
But my time now is suffering.
परंतु माझी वेळ आता जी आहे ती दुःख सहन करण्याची
आहे. My time now is rejection.
आणि माझी जी वेळ आहे ती नकारली जाण्याची वेळ आहे.
And they will be death.
आणि मग त्यावेळेस मरण हे येणार आहे.
I'm sure this must have discouraged them in all of their understanding of what they were expecting from the Messiah.
आणि मसीहा जो आहे त्याच्यापासून जी अपेक्षा करत होते त्या सर्व अपेक्षेला जण काही त्या ठिकाणी ते बाजूला झाले असतील या सर्व गोष्टींमुळे.
But Jesus is still trying to help them understand it, that his kingdom is not an earthly kingdom.
तरी सुद्धा येशू त्यांना सांगत आहे की माझं जे राज्य आहे ते या जगात राज्य नाही म्हणून.
And this is what the disciples struggled with so much.
आणि हीच गोष्ट जर पाहिली तर त्याच कारणाने बाहेर शिष्य लोक फारच ते पेचात पडले, गोंधळून गेले.
Jesus is the Messiah. He would reign, but it would be a spiritual kingdom, not a physical empire like the Romans occupied.
आणि येशू ख्रिस्त हा निश्चित राजा आहे, परंतु तो काही जे रोमी लोक आहेत त्या प्रकारे राज्य करतात त्या प्रकारे तो राजा करणार नाहीये, परंतु त्याचं जे राज्य आहे ते आत्मिक स्वरूपाचं राज्य असणार आहे.
And he tells them, don't expect to go from here to the kingdom, because there Death is at the door.
आणि मग तिथे म्हणते की तुम्ही इथून पुढे जाऊ नका, कारण की जे मरण आहे ते मरण दरवाजाजवळ आहे.
But he doesn't leave them just to death.
आणि इथं तो जणू काही त्यांना सोडत नाहीये.
He says death is coming, but so is the resurrection.
आणि तुम्हाला सांगते की मरण जरी येत आहे तरी सुद्धा पुढे त्या ठिकाणी पुनरुत्थान सुद्धा येत आहे.
Look at Mark chapter 10 quickly.
आणि मार्गाचा दहावा अध्याय जो आहे तो आपण पाहूया.
Mark chapter 10. The Gospel says, the Son of, in verse 45, the Son of Man came to give his life a ransom for many. He came to be sin for us who knew no sin, that we might become the righteousness of God. 2
Corinthians 5:21.
Suffering was a very integral part of the mission of Jesus Christ.
And येशू ख्रिस्ताचं जे काही मिशन आहे त्या मिशनाचं जे दुःख सण आहे तो खरंच महत्वपूर्ण असा पैलू आहे, भाग आहे.
Without suffering there would be no blood, there would be no redemption for mankind.
की जोपर्यंत दुःख सण नाही तोपर्यंत रक्तही पडणार नाही आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे रक्त नसेल तर मनुष्यासाठी पापांची क्षमा सुद्धा होऊ शकणार नाही.
Came to bear in his own body our sins on the cross. There is suffering involved in this redemption offer.
आणि तो सर्व देहानिशी आपल्यासाठी याकरिता आला की जेणेकरून आपल्या त्याच्या देहाने तो आमच्या पापासाठी मरण पावे, जेणेकरून आम्हाला आमच्या पापांपासून मुक्ती मिळेल.
Look at verse 22. This is not just bad news, okay?
आणि 22 वचन भागात जी आहे ती केवळ दुःखाची बातमी नाहीये.
Jesus says, I will be raised up on the third day. He is prophesying here.
आणि तिथं म्हणते की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल, तो भविष्य कथन करत आहे.
Jesus had to accomplish this, this day. It had to be fulfilled.
आणि येशू ख्रिस्ताने जे मरण आहे ते मरण पूर्ण करणं गरजेचं होतं, ते घडणं गरजेचं होतं.
Jesus had to suffer. He had to be rejected.
आणि त्याचं नाकारलं जाणं, त्याला मरलं जाणं हे गरजेचं होतं.
And he had to be raised again from the dead.
आणि त्याच कारणामुळे नंतर मेल्यानंतर त्याला पुन्हा मरणातून उठणं हे पण अगत्याचं होतं.
This is really Jesus describing his passion, the passion week that we all know about.
आणि मग ही जर गोष्ट आम्ही पाहिली तर येशू ख्रिस्त या प्रकारचं दुःख तो प्रगट करत आहे, जे काही दुःख सहण्याचा काळ आहे तो आपल्याला माहित आहे.
Have you ever wondered why they call it the passion?
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर त्याला तो अशा प्रकारचं पॅशन का म्हटलं आहे तुम्हाला समज आहे कधी?
I for one would not be passionate about suffering. I don't know about you, maybe you enjoy suffering, no?
आणि मग त्या ठिकाणी इच्छा धरणं त्याला असं का म्हटले ते म्हणतात की माझी इच्छा नाही की मी कधी दुःखातून जावं, तुमच्या बाबतीत काय मला माहित नाही.
But Jesus was passionate about is this, he knew he had to perform.
आणि येशू ख्रिस्त दुःख सहन करावं याच्यासाठी तो इच्छा धरून होता, कारण त्याला माहित होतं की त्याला यातून जायचंय म्हणून.
And we know at any moment Jesus could have called the angels down from heaven to deliver him from his persecutors, but he didn't. He fulfilled every mission, every work that he had come to do.
आणि आपल्याला गोष्ट माहित आहे की येशू ख्रिस्ताला जर वाटलं तर त्याने स्वर्गातून सर्व देवदूतांचं सैन्य बोललं असतं, त्याने त्याला मुक्त केलं असतं, परंतु त्याला माहित आहे की कोणत्या मिशनसाठी तो आला होता आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याला या गोष्टीतून जायचं होतं.
We know that as Jesus hung on the cross, he cried out, "It is finished, take the next day."
आणि आपल्याला गोष्ट माहिती की येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होता त्यावेळेस म्हटलं की हे पूर्ण झालंय, टेक द नेक्स्ट शब्द
साठी. He was talking about the work. He was talking about the suffering. He was talking about the rejection. He was talking about his life work had been fulfilled.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी सर्व काही संपला येत असतात, तो म्हणत नाही की त्याचं जीवन संपलेलं आहे, परंतु जे कार्यासाठी तो आला होता ते कार्य संपलेलं आहे. आणि तुम्हाला की आता सर्व पूर्ण झालेलं आहे, त्या ठिकाणी जे काही पापक्षमेसाठी हवाय त्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असं तो बोलत होता.
Understand this first and write this down. You don't hear anything else this morning. But without the shedding of blood, there would be no remission for us.
आणि मग ते म्हणतात की तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि घेऊन घ्या, त्या ठिकाणी म्हटले की 22 मध्ये की रक्त ओतल्यापासून पाप क्षमा होत नाही.
Suffering of Jesus is an essential part of the Christian religion.
आणि लक्षात घ्या की दुःख सहन करणं हे जे ख्रिस्ती धर्म आहे त्याचा मुख्य तो भाग आहे.
Thanks be to God, he didn't remain dead. He rose again from the dead. He was resurrected, just like he says, on the third day to prove his power over death.
आणि मग तो मरणापर्यंत राहिला नाही, परंतु मरणावर त्याचं सामर्थ्य आहे यासाठी तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला नाही का?
He really just shared the gospel again with them that he had been sharing with them for 2.5 years.
आणि पुन्हा एकदा त्याने काय केलं की सुरुवात त्यांना सांगितली जी सुरुवात जणू काय 2.5 वर्षापासून या लोकांना तो सांगत होता.
Our biggest problem is not the Roman Empire.
आणि आमची जी काही मोठी समस्या आहे ती रोमिन सरकार नाही आहे.
Our biggest problem is sin.
आणि आमची जी समस्या आहे मोठी ती सर्वात ही पाप ही समस्या आहे.
Your biggest problem is not your taxes.
आणि मला लक्षात येईल
taxes.
जे काही तुमच्या कर आहे ते कर ही तुमची समस्या नाहीये.
Your biggest problem is not your low balance in your bank account.
आणि तुमच्या त्या ठिकाणी बँकेमध्ये किती कमी पैसा आहे ही सुद्धा मोठी समस्या नाहीये.
Your biggest problem is not your friends who persecute you.
आणि मग तुमचा जो काही मित्र तुमची छळ करतो ती सुद्धा मोठी समस्या नाहीये.
The biggest problem we have is the sin that is in our bodies.
आणि आमची जी सर्वात मोठी समस्या आहे ती पाप आहे जे पाप आमच्या शरीरामध्ये वसतं.
This is what Jesus came to deliver us from.
आणि मग त्याच कारणामुळे येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे.
This is why Christianity is so unique to all the other religions in the world.
आणि त्याच कारणामुळे आम्ही पाहिलं तर ख्रिस्ती पणा जो आहे ख्रिस्ती जी गोष्ट आहे ती या सर्व जगापेक्षा वेगळी अशी गोष्ट आहे.
बुद्धिझम हिंदुइझम इवन इस्लाम they all want to escape the suffering.
आणि बुद्धिझम हिंदुइझम आणि इस्लाम जे आहे ते सर्वजण या दुःखातून बाहेर जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.
Christ doesn't promise it.
आणि ख्रिस्त कुठल्या काय आपल्याला तसं अभिवचन देत नाही.
He promises victory through the suffering.
आणि मग तो असं सांगतो की त्या ठिकाणी दुःख सहनाच्या द्वारा तुम्हाला जय आहे.
The suffering of Jesus Christ.
आणि मग येशू ख्रिस्ताची दुःखसहन.
Because of him we can be made free.
आणि मग कारण त्याच्याद्वारे आम्हाला मुक्त असं करण्यात आलेलं आहे.
Because of his suffering we can have peace with God.
आणि त्याच्या दुःखसहनाद्वारे आमची देवाप्रती शांती प्रस्थापित झालेली आहे.
A wonderful hope that none other religion possesses.
आणि मग कितीही अद्भुत आशा आहे नाही का जी आशा कुठल्याही धर्माकडे नाहीये.
Now Jesus starts to instruct his disciples about their suffering.
आणि मग आता येशू ख्रिस्त काय करत आहे की त्याचे जे शिष्य आहे ते कशा दुःखातून जातील त्यांना तो सांगत आहे.
He says in verse 23.
आणि मग 23 वचनानंतर बोलत आहे.
And he said to all, if anyone would come after me, let him deny himself, take up the cross daily and follow me.
देवी सभाषणामध्ये तुम्हाला देखी त्याने सर्वात म्हटले जर कोणी माझ्या मागे येऊ पाहिजे तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वैयक्तिक मूर्तून घेऊन मला अनुसरावे.
Now it becomes personal, doesn't it?
आणि मग आता ही जी गोष्ट आहे ती फार व्यक्तिमत्व रीतीने आपल्या संगी बोलली जात आहे.
What Jesus is telling his disciples, knowing who I am is still not enough.
आणि मग येशू ख्रिस्त तीच गोष्ट आपल्याला सांगत आहे की फक्त तुम्ही मला जे ओळखता ती गोष्ट पुरेशी नाही हो.
What Jesus is telling us today, knowing who he is and even knowing what he did is not enough.
आणि मग मी कोण आहे आणि मी काय केलं आहे ते जाणं एवढंच पुरेसं नाहीये.
We can't be saved just by knowing who Jesus is.
आणि मग येशू ख्रिस्ताने काय केलं आहे हे जाणण्याच्या द्वारे आमचं कारण होतं असं बिलकुल नाहीये.
On Wednesday we looked at all those quotes from all these famous people who knew who Jesus was, that even respected his sacrificial life.
आणि तुम्ही जर पाहिलं तर बुधवारच्या दिवशी आम्ही पाहिलं होतं की जे सर्वात महान व्यक्ती होते त्यांनी जे येशू ख्रिस्ताबद्दल वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामध्ये जणू काही ते येशू ख्रिस्ताला श्रेष्ठ स्थान देत होते आदराचं स्थान देत होते.
But did not embrace the cross and the suffering of Jesus Christ.
परंतु आता जर या तरी सुद्धा येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारलं नाही.
What Jesus is saying is here, what is needed is that you would embrace the suffering. In order to go to heaven, you have to embrace the cross that stands for suffering.
आणि येशू ख्रिस्त तीच गोष्ट सांगत आहे की तुम्हाला जर स्वतःवर जायचं असेल तर तुम्हाला जो वधस्तंभ आहे तो उचलणं तो स्वीकारणं फार गरजेचं आहे.
And really, in a few words, Jesus is once again summarizing the gospel and its implications in our everyday life.
आणि पुन्हा एकदा तो काही वचनांमध्ये सुवात जे आहे ती सांगत आहे आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कशा रीतीने सुवाताला लागू करावं त्याविषयी तो बोलत आहे.
First, I don't know what your biggest problem is in this life, no?
आणि मग ते म्हणतात की मला माहित नाही तुमची सर्वात मोठी समस्या या जीवनामध्ये काय आहे.
So some of you think that you have great problems.
आणि काही तुमच्यापैकी असं म्हणत असेल की तुमच्याजवळ फार आणि फार मोठी समस्या आहे म्हणून.
Before I got married, I thought I had a great problem, no?
आणि ते म्हणतात की माझं लग्न होण्यापूर्वी ते म्हणायचे की मला असं वाटायचं की माझी समस्या सर्वात मोठी आहे.
Thought I needed a wife. I was suffering without a wife.
आणि मग ते असं म्हणत होते की मला पत्नीची गरज आहे आणि मला पत्नी हवी आहे.
I don't know what it is, no, but our greatest need, folks, is not is not money. Our greatest need is not even clothes. Our greatest need is not even a wife or a husband. Our greatest need is to be delivered from our
sin.
That's what Jesus says in verse 25. What does it profit a man if he gains the whole world but loses or forfeits himself?
आणि त्याच कारणामुळे विश्वस्त पंचवीस वर्ष म्हणत आहे, कारण जर कोणा मनुष्याने सगळं जग मिळवले आणि स्वतःला गमविले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ.
And that Jesus is telling his disciples, you have to embrace the suffering.
आणि त्याच कारणामुळे विश्वस्तांच्या शिष्यांना सांगत आहे की तुम्हाला जी काही दुःख सहन आहे त्याला तुम्हाला आलिंगन मारणं गरजेचं आहे, मिठी देणं गरजेचं आहे.
One commentator says, explains this, these verses, he says, look, this is what's going to happen to me. If you want to follow me, the same thing is going to happen to you.
आणि एक जो भाष्यकार आहे तो म्हणतो की जर येशू ख्रिस्ताचं सांगत आहे की बघा काय होणार आहे की जर मला तुम्हाला जर माझ्या पाठीमागे यायचं आहे तर मग माझ्या संगती जे लोकांनी केलं माझ्या बाबतीत जे झालं ते तुमच्या संगती होणार आहे.
इफ यू वॉन्ट टू बी सेव्ह फ्रॉम युअर सिन्स यू हॅव टू फॉलो मी टू द क्रॉस.
आणि जर तुम्हाला तुमच्या अपराधांपासून मुक्त व्हायचं असेल, पापापासून मुक्त व्हायचं असेल तर मग वधस्तंभापुढे तुम्ही जा.
दिस व्हॉट इट मीन्स टू कन्फेस जीसस इज क्राइस्ट. इट मीन्स टू बी अप्रोप्रिएट हिज सफरिंग, अप्रोप्रिएट हिज डेथ.
आणि त्याचा अर्थ तोच होतो की येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी कबूल करणं, त्याचं जे काही मरण आणि पुनरुत्थान जे आहे ते पसंत करणं.
We know Mahatma Gandhi, he knew about Jesus.
आणि आपल्याला ही गोष्ट माहित आहे की महात्मा गांधी जे आहे त्यांना येशूचं नाव माहित होतं.
He respected Jesus.
आणि त्याने येशू ख्रिस्ताचा फार आदर सुद्धा दिला.
We read on Wednesday, even Adolf Hitler respected Jesus.
आणि आम्ही त्या ठिकाणी बुधवारी सुद्धा ही गोष्ट पाहिली की अडोल्फ हिटलर जे होते त्यांनी सुद्धा येशू ख्रिस्ताचा आदर केला.
But they didn't appropriate the cross. They didn't embrace the suffering of Jesus.
परंतु त्यांनी जो वधस्तंभ आहे त्या वधस्तंभा योग्य समजून घेतला नाही आणि त्याला स्वीकारलं नाही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाला.
This is what it means to confess Jesus.
आणि मग असा त्याचा अर्थ होतो की ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला कबूल करतो, स्वीकारतो,
इट मीन्स दॅट हिज लाईफ, इट मीन्स दॅट द पॅटर्न ही हॅज गिव्हन टू अस, वी मस्ट फॉलो.
आणि मग त्याचा अर्थ असा होतो की त्याचं जीवन जे पद्धत आहे आमच्या समोर दिलेलं आहे त्या पद्धतानुसार आम्ही जीवन जगणं, आम्ही त्याला स्वीकारणं.
आणि
मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर त्याचं दुःख पण सुद्धा आज आहे का त्याच्या जीवनामध्ये.
क्राइस्ट, the only Christ that anyone can confess is Christ crucified.
आणि जो कोणी असं म्हणेल की येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर खेळलेला आहे,
we can't have Christ without the cross.
आणि मला असं की आमच्या जो अशा प्रकारचा ख्रिस्त नाहीये जो वधस्तंभावर खेळलेलाच नाही म्हणून.
We can't pick and choose the nice part that we want to follow, the nice part that we want to obey. The cross is essential, folks. The suffering is integral.
आणि मी लक्षात घ्या की आम्हाला ज्या प्रकारे ख्रिस्त हवा आहे त्या प्रकारे ज्या काही घटना घडल्या त्यानुसार आम्ही ख्रिस्ताला निवडून आहे तर आम्ही पूर्ण प्रकारे जे काही वधस्तंभ आहे त्यानुसार त्याला स्वीकारून घेणं गरजेचं आहे, कारण वधस्तंभ हा गरजेचा आहे.
आणि
मग तुम्ही जर पाहाल तर त्याचं जे काही शिष्यत्व आहे त्या शिष्यत्वासाठी याच अटी आहे.
वचनाकडे बघा, आणि
मग हा जो आहे तो एक प्रकारचा संदर्भ आहे.
Jesus says, if anyone will come after me, let him deny himself, take up his cross daily and follow me.
आणि तुम्हाला जर की जो कोणी माझ्या मागे पाहत होता त्याने आत्मत्याग करावा, दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
This is Jesus' own definition of what it means to be a disciple of Christ.
आणि येशू ख्रिस्ताचं शिष्य असणं म्हणजे काय त्याची परिभाषा आणि स्वतः येशू ख्रिस्त देत आहे.
But notice in verse 23, Jesus says, we must take up our cross.
आणि तिथं तेच वचनात बघा येशू ख्रिस्तामध्ये की आम्ही आमचा स्वतःचा वधस्तंभ उचलणं गरजेचं आहे.
I hope you notice say that Jesus hadn't been crucified yet, no?
आणि अजूनही तुम्हाला समजलं की येशू ख्रिस्ताला कुठल्या प्रकारे वधस्तंभावर गेलेलं नाही म्हणून.
I mean, the cross was not an unfamiliar symbol. It was not an unfamiliar sight during the days of the Romans.
आणि तुम्ही जर पाहा रोमी सत्ताच्या काळामध्ये त्या ठिकाणी जो वधस्तंभ होता तो जण काही त्या ठिकाणी लक्षात येण्यासारखी गोष्ट नव्हती तर लक्षात येण्यासारखी ती गोष्ट होती.
One commentator says, remember, Jesus was born in Bethlehem.
आणि एक भाष्यकारा म्हणतो की येशू ख्रिस्त हा बेथलेहम मध्ये जन्मलेली गोष्ट लक्षात ठेवा.
He grew up 70 miles north of Bethlehem in a village called Nazareth.
आणि मग बेथलेहम पासून 70 मैलावर जे काही नाझरेथ गाव आहे तिथे तो वाढला.
The commentator said, just 4 miles north of Nazareth was a city called Sepphoris.
आणि मग नासरेत पासून चार मैलावर सिपरस जी काही शहर आहे तेथे तो होता.
And Sepphoris served as the Roman capital of Galilee during Jesus' time.
आणि मग तुम्ही जर पाहा तर गालिलाच्या प्रांताची जी काही राजधानी होती
And we know Jesus was in Galilee all this time. He must have known the city very, very well. He probably even worked in that city as a carpenter during his youth. And this city was a very big city. It was a cosmopolitan city. There were beautiful buildings. There were temples, Roman and Greek temples, amphitheaters. There was a lot of sophistication in the city. But William Barclay, he describes an historical event that took place in the city of Sepphoris when Jesus was a child. He says, when Jesus was a young boy of about 11 years of age, Judas the Galilean led a rebellion against Rome. When Jesus was a young boy about 11 years of age, Judas the Galilean led a rebellion against Rome. He raided the royal armory at Sepphoris. And the Roman vengeance was swift and sudden. Sepphoris was burned to the ground. And those who lived there were sold into slavery. And 2,000 of the rebels were crucified on crosses which were set in line along the roadside.
रस्त्याच्या बाजूला जी लाईन होती तिथे जणू काही 2,000 जी लोक होते ज्यांनी बंड केलेलं होतं या रोमी लोकांविरुद्ध त्यांना तिथे त्यांना खिळलेलं होतं.
As a warning to all other people who thought they could rise up against the Roman Empire.
आणि यासाठी ती ताकीद देण्यात आली होती की जणू काही इतर जे लोक आहे
Jesus must have walked on this road where 2,000 Jews were being crucified. This was the Romans' choice way of execution. The Jews knew very well what a crucifix was all about. They must have seen regularly people carrying their crosses to the skull of Golgotha where they were going to be executed. They knew that the crucifix meant one thing.
Death.
You know, we wear crosses around our necks, we have crosses in our earrings, no?
For us
it's a romantic symbol, no?
But
take away that cross and put an electric chair there instead, okay? Yeah, or a noose that hang yourself, no? That's what it means. The crucifix was a symbol of suffering in
this.
So the people reading this verse understood this very, very well. Jesus says to his disciples, I have to suffer and die. But he's also saying to them, take up your cross and follow me to my death, to your
death.
And Jesus says in verse 22, the Son of Man must suffer. There's no might suffer or perhaps you will suffer. That is a must,
folks.
The work for which Christ had come was a work that demanded
cross.
The work of redemption could not be achieved without the suffering. Suffering is an essential element of the Christian life. One commentator, he says, he who desires to become his disciple and servant will every day have to be willing to put his own interests and wishes aside.
आणि मग एक भाषेकार असं म्हटलं की ज्या कोणाला त्याचं शिष्य व्हायचं आहे त्याने स्वतःची इच्छा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणं किंवा त्याला त्या ठिकाणी त्याचं त्याग करणं आणि गरजेचं आहे
एंड एक्सेप्ट wholeheartedly the sacrifice and suffering that we will have to endure for the service of Christ.
आणि मग ख्रिस्ताच्या सेवेसाठी ज्या प्रकारचं दुःख सहन किंवा ज्या प्रकारचं त्याग आम्हाला करायचं आहे तो आम्ही आनंदाने स्वीकारणं हे गरजेचं आहे.
The commentator says the cross is not the ordinary human troubles and sorrows like disappointment, disease, death, and poverty, etc. But the things which have to be suffered in the service of Christ.
If
you call yourself a Christian today, folks, you will face persecution in the service of Christ. If you want to be a Christian, you have to embrace the suffering of Christ, even to the point of
आणि जर तुम्ही येशूचा शिष्य आहात तर तुम्हाला दुःखातून जावं लागणार आहे एवढंच नाही तर तुम्हाला मरणापर्यंत जावं लागणार आहे.
Now this disturbs you, then Christianity is not for you.
आणि मग जर तुम्हाला गोष्ट जर त्याच्यात पडत असेल तर मला तुम्हाला सांगू द्या ख्रिस्तीपणा ही गोष्ट तुमच्यासाठी नाही.
Cross of Christ calls us to suffer, but it doesn't leave us hopeless.
आणि येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हाला दुःख सहन करण्यासाठी सांगतो परंतु तो आम्हाला आशाही सोडत नाहीये.
The cross of Christ secures our victory, it secures our triumph from the sufferings of this world.
आणि परंतु तो आम्हाला काय करत आहे की या जगातील जे दुःख आहे त्याच्यावर जय मिळवण्यासाठी आणि जे देणार दुःख आहे त्याच्यापासून बाजू होण्यासाठी आम्हाला सहाय्य करत आहे.
Suffering is certain.
आणि मग लक्षात घ्या की जे दुःख सहन आहे ते निश्चित आहे.
But so is our salvation, no? For now, everyone suffers and dies. For now, everyone suffers and dies. But the hope that the Bible gives us is not escape or deliverance from these sufferings.
आणि मग हे लक्षात घ्या की पवित्र शास्त्र जी काही आशा देत आहे ती आशा ज्या दुःख लोक जगामध्ये सहन करत आहे त्याच्यापासून मुक्त करण्याची जी आशा नाहीये.
But rather victory over these sufferings.
परंतु तो काय करत आहे की आशा अशी आहे जी आशा आम्हाला त्या दुःखावर विजय मिळवण्याची आशा आहे.
Look at Romans 8 as I conclude this.
आणि मग ते म्हणतात की याचा समारोप करत असताना आपण रोमच्या 7 वाजताकडे आपण पाहूया.
Romans 8 verse 35. Who shall separate us from the love of Christ? Shall tribulation, shall distress, shall persecution, or famine, or nakedness, or danger, you can put in there suffering, or the sword. Shall that separate us from the love of Christ?
And you can see the first thing that we have to say, that we have to say, that we have to say, flesh, apathy, charamno, upasma, nagrata, sunkar, kiwa, sarva, you have to say, that
the answer is nobody and nothing. Look at verse 37. In all these things, Christians, folks, are more than conquerors.
आणि मग तिथे असं म्हटलं सुरुवाती वर्षामध्ये उलट पक्षी जे ख्रिस्ती लोक आहेत ते सर्व गोष्टीमध्ये महाविजय करते.
Just like Buddhism, just like Hinduism, just like Islam, Christian Christianity does recognize that there's suffering in the world. It's not because of bad karma. Suffering entered the world when Satan brought sin into the Garden of Eden. And since that day, we've all been infected with the sin. We've all been infected with this curse of suffering.
And
this is really what the gospel is all about. This is really what Jesus is saying. This is why he came to die.
If
we can have victory over this curse, we can have victory over this suffering. And you have to look at the Kumbh Mela and you have to say wow at some sense, no? These people really go to extremes. They travel far distances, they suffer for the sake of dipping themselves in this mythological river, isn't it? But their hope is based on their own individual efforts. They believe that their salvation from this suffering, their salvation from this curse will only happen through their own works, through their own efforts. What Jesus is telling his disciples here in Luke chapter 9, is what he's telling all of us here today, folks, is that our hope is in the suffering of Jesus Christ, the work that he accomplished on the cross of
Calvary.
Thank God for Jesus. Thank God that we don't have to do all of these rituals and all of these different routines in order to find peace. We find peace in the death, burial and resurrection of Jesus Christ.
Salvation
is a gift from God. Have you been saved of your
sins?
Have you embraced the cross of Jesus Christ? Next week we'll look at the implications of this and what it means for us as believers, how we are to live this out in our daily life. But for now, folks, the question remains: have you fully embraced the cross of Jesus Christ? Jesus says in verse 26, "Whoever is ashamed of me, ashamed of my word, of him will the Son of Man be ashamed when he comes in his glory and the glory of the Father and of the holy angels." I remember Shaw telling me when he was a youngster, he used to be ashamed of the cross. He said he was attracted to Hanuman. He was a strong bodybuilder. He looked like a god worth worshipping, no?
And
here he had Jesus, the suffering Savior, blood dripping down his skin, blood dripping down his body, pierced for our transgressions, hanging on a cross. That is a gruesome sight. But if we are ashamed of that, folks, whoever is ashamed of the suffering of Jesus Christ.
And जो कोणी येशू ख्रिस्ताचं दुःख सहन जे आहे त्याच्याविषयी लाज बाळगतो.
Of him who was son of man be ashamed.
आणि मग तिथं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त त्याची सुद्धा देवपुत्र आणि तिच्या समोर आणि देवपुत्रा समोर त्याला लाज वाटेल.
When Lord did you tell your neighbors, your colleagues, the Jewdwala, the Bajiwala about the cross of Jesus Christ?
आणि म्हणून तुम्हाला काय करायचं तुमची शेजारी त्याने दूधवाला भाजीवाला कोणी असून त्याला येशू ख्रिस्ताचं वधित समोर तुम्हाला सांगायचं आहे.
One of the reasons you don't tell them because you are ashamed?
आणि मग कदाचित एक कारण असं असेल की तुम्हाला येशू ख्रिस्ताची लाज वाटत असेल त्याच्यामुळे तुम्ही त्यांना सांगत नसाल.
You're afraid people will laugh at you?
आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की लोक मी येशू ख्रिस्ताकडे सांगितलं होतं मला हसतील.
You're afraid people will despise you?
आणि असं वाटेल की तुम्हाला की लोक माझा द्वेष करतील म्हणून.
You're afraid people will persecute you?
आणि कदाचित मी त्याच्याबद्दल सांगितल्यामुळे लोक माझी छळवणूक करतील.
Now first we're going to be having a program soon for the outreach for this Kumbh Mela.
आम्ही लवकरच जे काही कुंभ मेळा आहे त्याच्यासाठी आम्ही एक प्रोग्राम करणार आहोत.
And I'm praying that you will not be ashamed to share the cross of Jesus Christ.
आणि मग ती म्हणतात की हीच प्रार्थना करत आहे की येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ लोकांना जाहीर करण्यासाठी तुम्ही लज्जा बाळगणे अशी ती प्रार्थना करत आहे.
I'm praying that you will make time for these programs so you can hand out a tract to an unbeliever so that you can tell people about the hope that they need for the salvation of this sin.
आणि म्हणून तुम्हाला आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्यांना ते ट्रॅक द्यावी जेणेकरून त्यांना तारणाचा मार्ग समजून
येईल.
आणि मग ते लोक त्यांच्या पापामध्ये मरत आहेत.
As reading another article, you know the Hindus believe that your soul has to go through 8,400,000 species before it can go into a human body.
आणि मग त्या ठिकाणी हिंदू लोकांचा विश्वास होता की 84 लक्ष योनी तुमचा तुम्हाला जावं लागतं मनुष्याचा जन्म घेण्यापर्यंत.
And only once your soul is in a human body can it then start performing good works, karma, no?
आणि मग त्या 84 लक्ष योनीतून ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तुम्ही मनुष्य जन्म झाल्यानंतर तुम्ही चांगलं किंवा वाईट करू शकाल.
What type of faith is that, folks?
आणि किती विचित्र प्रकारचा विश्वास आहे.
That's an extraordinary type of faith.
आणि मग
that is an extraordinary type of faith.
आणि तुम्ही जर पाहाल तर तो फारच असाधारण आणि विचित्र अशा प्रकारचा विश्वास आहे.
And that's what people are here at the Kumbh Mela in Nashik. They are searching for they need the truth.
आणि मग त्याच कारणामुळे आम्ही पाहिलं लोक या नाशिकमध्ये महापुरुषांमध्ये आहे आणि ते सत्याच्या शोधामध्ये आहे, नाही का?
Are you ashamed of the cross of Jesus Christ?
आणि मग येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल तुम्ही लज्जा बाळगता?
Whoever would save his life will lose it. Whoever loses his life for my sake will save it.
आणि जो कोणी आपला जीव वाचू पाहतो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव वाचू मुकेल तो त्याला वाचवेल.
Your greatest problem in this world, folks, has been solved by the cross of Jesus Christ.
आणि मग लक्ष्मी तुमची या जगामध्ये सर्वात मोठी जी समस्या आहे तिचं निराकरण येशू ख्रिस्ताच्या वजह सन्मानी झालेलं आहे.
The worst thing that could ever happen to you is really the best thing that could ever happen to you.
आणि मग मी तुमच्या बाबतीत जी सर्वात वाईट गोष्ट होईल ती तुमच्यासाठी सर्वात आणि सर्वात चांगली अशी गोष्ट असणार
आहे. Glorious day when we would die and be with our Savior.
आणि मग तो किती महान दिवस असेल त्या दिवशी आम्ही मरू आणि आमची कारणे बरोबर असू नये.
Oh, are we too worried about the things of this world?
आम्ही या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल फारच चिंता करत आहोत.
We value our lives more than anything else, then that is an idol for us.
आणि मग आम्ही आमच्या जीवनामध्ये इतर गोष्टींना सर्वात अधिक स्थान देत आहोत का? जर तसं असेल तर मग आम्ही चूक करत आहोत.
Anyone would come up to me, let him deny himself.
आणि जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आत्महत्या करावं.
Take up his cross daily and follow me.
आणि स्वतः बरोबर त्याच्या वजह उचलून माझ्या पाठीमागे चालावे.
Let's pray.